विविध भारती पुणे, विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. सिंहगड रस्त्यावरील दुहेरी उड्डाण पुलाच्या दुसऱ्या बाजूचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालं. या पुलामुळे फन टाईम थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुलभ होणार आहे. सिंहगड रस्ता परिसरातील दीर्घकाळाची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल उपयोगी ठरण्याची आशा आहे. पुण्यातील 2.5 किलोमीटर लांबीचा हा सर्वात लांब पूल असून त्यासाठी 118 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरून धायरी, नरे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी तसंच बंगळुरू मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे 1.5 लाखांहून अधिक वाहनांची वाहतूक होते. या मार्गाच्या एका बाजूला मुठा नदी तर दुसऱ्या बाजूला डोंगर असल्यानं पर्यायी रस्ता शक्य नसल्यामुळे उड्डाण पुलाची गरज होती. पुलाखालील रस्त्याचं सुयोग्य विकसन करून दोन्ही बाजूस 3 मार्गिकांची वाहतूक क्षमता, प्रशस्त पदपथ, वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच दुभाजकाचं सुशोभीकरणही पूर्ण झालं आहे. गणरायानंतर थाटामाटात आगमन झालेल्या गौरींचं आज घरोघरी पूजन करण्यात आलं. गौरींना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. ज्येष्ठा कनिष्ठा म्हणजेच महालक्ष्मी 2.5 दिवसांच्या माहेरपणाला येतात अशी श्रद्धा आहे. उद्या गौरींचं विसर्जन होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेतील 75 विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासा भेटीसाठी निवड झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र म्हणजेच आयोगानं त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार केली होती. आयोगाकडून मुलाखतीच्या माध्यमातून 235 विद्यार्थ्यांपैकी 75 जणांची अंतिम निवड झाली. निवड झालेल्यांपैकी 25 विद्यार्थी नासाला आणि 50 विद्यार्थी इस्रो संस्थेला भेट देतील. उर्वरित विद्यार्थ्यांनाही देशातील नामांकित वैज्ञानिक संस्थांच्या भेटीला नेण्याचं नियोजन करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. आयोगाची ही प्रश्नपत्रिका संच स्वरूपात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. डेक्कन परिसरातल्या सह्याद्री रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर जोडप्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी ससूनमधील समितीकडून रुग्णालयाची चौकशी होणार आहे. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी डेक्कन पोलीस ठाण्यात रुग्णालयाविरोधात तक्रार नोंदवली होती. यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा आणि दाता असलेल्या त्यांच्या पत्नीचा 8 दिवसांच्या अंतरानं मृत्यू झाला होता. या प्रकरणी सह्याद्री रुग्णालयानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. पोलिसांनी ससून रुग्णालयाला या प्रकरणी चौकशी करण्याविषयी पत्र लिहिलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये काल 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं. पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देत नागरिकांनी घरगुती गणपतींचं विसर्जन केलं. काही घाटांवर मूर्तीदानाची संकल्पनाही राबवण्यात आली होती. त्यालाही नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात गणेश विसर्जन पार पडण्यासाठी महापालिकेनं विशेष नियोजन केलं आहे. त्यासाठी शहरातल्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन घाटांवर तैनात करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय पथकात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक आणि सफाई कर्मचारी यांचा समावेश आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता असल्याचं पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. निगडीतील भक्तीशक्ती चौकापासून चाकणपर्यंत जाणाऱ्या प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण कराव्यात. तसंच या मार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाण पूल उभारता येईल का याचा संबंधित विभागांनी अभ्यास करावा आणि तसे नियोजन करावे असे निर्देश मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहेत. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महामेट्रोकडून सादर करण्यात आला. यावेळी खासदार बारणे यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष, महापालिका आयुक्त तसंच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक देखील उपस्थित होते. जिल्हा क्रीडा परिषद आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा काल पार पडली. यामध्ये 14 वर्षांखालील गटात अमृता विद्यालयानं दुहेरी मुकुट मिळवला. मुलं आणि मुली या दोन्ही गटात शाळेनं अजिंक्यपद पटकावलं. सिटी इंटरनॅशनल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत जिल्ह्यातील मुलींचे 41 तर मुलांचे 48 संघ सहभागी झाले होते. सुशांत चिपलकट्टी स्मृतिप्रित्यर्थ कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा काल पुण्यात पार पडल्या. यामध्ये जपानच्या काझुमा कावानो यानं एकेरी आणि दुहेरी गटाचं विजेतेपद पटकावलं. मिश्र दुहेरी फेरीत भारताच्या वंशदेव आणि श्रावणी वाळेकर यांनी अजिंक्यपद पटकावलं. हवामान. पुण्यात आज दिवसभर आकाश ढगाळ राहिलं. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या. कमाल तापमान 30 तर किमान 21.4 अंश सेल्सिअस राहिलं. उद्याही आकाश ढगाळ राहून कमाल तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.